विविध भारती पुणे. स्वाती महाळंक सादर करीत आहे पुणे वृत्तांत. पिंपरी चिंचवड महापालिकेनं सौर ऊर्जेच्या माध्यमातून स्वमालकीच्या विविध इमारतींवर सौर यंत्रणा कार्यान्वित केल्या असून याद्वारे प्रतितास 3 मेगावॅट क्षमतेची वीज तयार होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या वीजबिलात तब्बल 5,91,00,000 रुपयांची बचत झाली आहे. महापालिकेनं पिंपरी इथली महापालिकेची मुख्य प्रशासकीय इमारत, शाळा, स्मशानभूमी, जलतरण तलाव, नाट्यगृह, बॅडमिंटन हॉल, रुग्णालयं अशा विविध 86 ठिकाणी सौर पॅनल्स बसवली आहेत. याद्वारे सप्टेंबर 2025 पर्यंत 59,17,112 युनिट्स वीज निर्मिती करण्यात आली. पर्यावरण संवर्धन, हवामान बदल नियंत्रण आणि हरित जीवनशैलीचा प्रसार या उद्देशानं राज्य शासनानं सुरू केलेल्या माझी वसुंधरा या उपक्रमामध्ये हरित प्रतिज्ञा घेऊन सहभागी व्हावं असं आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं नागरिकांना करण्यात आलं आहे. पुणे महापालिका येत्या सोमवारपासून अर्थात 3 नोव्हेंबरपासून खड्डेमुक्त रस्ते विशेष अभियान राबवणार आहे. पथ विभाग आणि 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या 15 पथकांद्वारे हे काम करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली आहे. पुणे शहरात मेट्रोचं काम गृह विभाग आणि महापालिकेच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापनासाठी सुरू असलेल्या फायबर केबल टाकण्यासाठीच्या खोदाईमुळे आणि पावसाळ्यामुळे शहरातल्या रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे पुणेकरांचं आरोग्य धोक्यात आलं असून वाहतुकीचा वेग मंदावून कोंडीतही भर पडत आहे. शहरात जानेवारीमध्ये आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा होणार असल्यानं महापालिका प्रशासनानं शहरातले सर्वच रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी पावलं उचलली आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआय हा 21व्या जगाचा स्टेथोस्कोप ठरणार आहे. आपण प्रतिजैविकांचा मारा शरीरावर इतक्या मोठ्या प्रमाणावर करत आहोत त्यामुळे 2050 पर्यंत सर्वाधिक मृत्यूंचं कारण ही प्रतिजैविक औषधं ठरतील असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेच्या माजी संचालक डॉ सौम्या स्वामीनाथन यांनी पुणे शहरातल्या व्याख्यानामध्ये काल दिला. पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या वतीनं पाषाण इथं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या गाड्यांमधून प्रवास करताना ज्या प्रवाशांना ऍपद्वारे किंवा क्यूआर कोडद्वारे तिकीट काढायचं आहे त्यांना बसमध्ये बसण्यापूर्वीच तिकीट काढण्याच्या सूचना देणं वाहकांना बंधनकारक करण्यात आलं आहे. दरम्यान नेटवर्कमध्ये अडथळा आल्यानं तिकीट काढायचं राहून गेल्यास किंवा टाळाटाळ केल्याचं तपासणीदरम्यान आढळून आल्यास संबंधित प्रवाशांवर विनातिकीट धोरणानुसार दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश तपासनिसांना देण्यात आले आहेत. पीएमपीचं उत्पन्न आणि सेवा गुणवत्ता वाढवण्यासाठी आज प्रशासकीय मंडळाची बैठक पार पडली त्यावेळी या सूचना देण्यात आल्या. वकिलांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी तसंच वकील संरक्षण कायद्याच्या मागणीसाठी राज्यातल्या वकिलांची शिखर संघटना असलेल्या बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाकडून येत्या सोमवारी कामकाजापासून अलिप्त राहणार असल्याचा ठराव करण्यात आला आहे. यामध्ये शिवाजीनगर न्यायालयासह जिल्ह्यातल्या सर्वच न्यायालयातले वकील सहभागी होणार आहेत अशी माहिती पुणे बार काउन्सिलचे अध्यक्ष अॅडव्होकेट हेमंत झंझाड यांनी दिली आहे. आपल्या देशाला जमिनीचा तुकडा न मानता ती आपली मातृभूमी आहे हे लक्षात घेऊन तिच्या रक्षणाचं परमकर्तव्य प्रत्येक नागरिकानं मान्य केलं पाहिजे. आज सैन्यदलाला फक्त योद्ध्यांची गरज नसून विद्वान योद्ध्यांची आवश्यकता आहे असं प्रतिपादन निवृत्त ग्रुप कॅप्टन अभिजित खेडकर यांनी आज केलं. पुण्यामध्ये 23वी पुणे पुस्तक जत्रा आणि मराठी साहित्य मेळा आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये आज खेडकर यांच्याशी संवादात्मक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ आणि पत्रकार स्वप्नील पोरे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. सब कुछ पुलं असं सूत्र असलेला यंदाचा ग्लोबल पुलोत्सव 6 ते 8 नोव्हेंबर 2025 या कालावधीत पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. यंदाचं वर्ष पुलंच्या 25व्या स्मृतीदिनाचं आणि सुनीताबाई देशपांडे यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष असल्यामुळे त्यामध्ये सन्मान सोहळा, पुलंविषयीचे सांस्कृतिक कार्यक्रम, परिसंवाद, चर्चासत्र, पुलंवरचे लघुपट तसंच पुलंच्या साहित्यावर आधारित महाराष्ट्रातल्या व्यंगचित्रकारांनी रेखाटलेली अर्कचित्र असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत अशी माहिती आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत महोत्सवाचे स्वागताध्यक्ष कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, अजित गाडगीळ, महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव आणि सतीश जकातदार यांनी दिली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीनं विभागीय स्तराच्या महाविद्यालयीन मैदानी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये क्षितिज चांगिरी आणि महिला गटामध्ये रुजुला भोसले यांनी 200 मीटर धावण्यामध्ये सुवर्णपदक मिळवलं. मधुरा खांबे हिनं लांब उडी आणि तिहेरी उडी या दोन्ही स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवून दुहेरी यश संपादन केलं. पुणे आणि परिसरात आज हलका पाऊस झाला. कमाल तापमान 27 तर किमान तापमान 19.6 सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्याही हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.